ਨਾਮ ਵਾਹਿਗੁਰੂ, ਸਤ ਨਾਮ ਵਾਹਿਗੁਰੂ। ਸਤ 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 ਨਾਮ ਵਾਹਿਗੁਰੂ, ਸਤ ਨਾਮ ਵਾਹਿਗੁਰੂ। ਸਤਨਾਮ ਵਾਹਿਗੁਰੂ ਸਾਹਿਬ ਜੀ, ਸੋਰਠ ਮਹੱਲਾ ਨਾਵਾ, ਮਨ ਕੇ ਮਨ ਹੀ ਮਾਹੇ ਰਹੇ, ਨਾ ਹਰ ਭਜੇ ਨਾ ਤੀਰਥ ਸੇਵੇ, ਚੋਟੀ ਕਾਲ ਗਹੇ, ਮਨ ਕੇ ਮਨ ਹੀ ਮਾਹੇ ਰਹੇ, ਨਾ ਹਰ ਭਜੇ ਨਾ ਤੀਰਥ ਸੇਵੇ, ਚੋਟੀ ਕਾਲ ਗਹੇ, ਰਹਾਉ ਦਾਰਾ ਮੀਤ ਪੂਤ ਰਥ ਸੰਪਤ, ਧਨ ਪੂਰਨ ਸਭ ਮਹੇ, ਅਵਰ ਸਗਲ ਮਿਥਿਆ ਏ ਜਾਨੋ, ਭਜਨ ਰਾਮ ਕੋ ਸਹੇ। ਫਿਰਤ ਫਿਰਤ ਬਹੁਤ ਜੁਗਹਾਰੇ, ਮਾਨਸ ਦੇਹ ਲਹੇ, ਨਾਨਕ ਕਹਿਤ ਮਿਲਨ ਕੀ ਬਰੀਆ, ਸਿਮਰਤ ਕਹਾ ਨਹੀਂ। ਫਿਰਤ ਫਿਰਤ ਬਹੁਤ ਜੁਗਹਾਰੇ, ਮਾਨਸ ਦੇਹ ਲਹੇ, ਨਾਨਕ ਕਹਿਤ ਮਿਲਨ ਕੀ ਬਰੀਆ, ਸਿਮਰਤ ਕਹਾ ਨਹੀਂ। ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਕਾ ਖਾਲਸਾ, ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਕੀ ਫਤਿਹ।
ਇੱਕੋ ਓੰਕਾਰ ਸਤਨਾਮ ਕਰਤਾ ਪੁਰਖ ਨਿਰਭਉ ਨਿਰਵੈਰ ਅਕਾਲ ਮੂਰਤ ਅਜੂਨੀ ਸੈਭੰ ਗੁਰਪ੍ਰਸਾਦ, ਨਹੀਂ ਜਾਨ ਜਾਈ ਕਸੂਰੂ ਪਰੇਖੰ, ਕਹਾਂ ਬਾਸ ਤਾਂ ਕੋ ਫਿਰੈ ਕੌਣ ਭੇਖੰ, ਕਹਾ ਨਾਮ ਤਾਂ ਕੋ ਕਹਾਂ ਕਹਿ ਕਹਾਵੈ। कहा मैं बखानो कहे मोह न आवे, कहूं फूल होए कै भले राज फूले, कहूं पवन होए कै भले राग फूले, कहूं पवन होए कै बहे बेग ऐसे, कहे मोह न आवे कथों ताहे कैसे। मुकुचरे शास्त्र खट पिंग गिरन चढ़ जाए, अंधलख बधर सुने जो काल कृपा कराए, अंधलख बधरो सुने जो काल कृपा कराए। परमादरणीय साहिब कमाल बारगाहे इनायत के मालिक कलयुगी जीवों के उद्धार करता साहिब सहाबा ज्योत रूप हराप महिमा दे मालक तन तन गुरु पिता श्री गुरुदेव गुरु रामदास पातशाह जी दे मुकद्दस स्थान सचखंड श्री हरिमंदर साहब जी दी मुबारक हाजरी भर रही गुरु प्यारी साध संगत, गुरुदेव जी दी महान इनायत दा सदका साडे सारयां दे सिर ते बख्शिशमई रखे हथ दा सदका जीवन दा अज दा दिन भी प्राप्त होया, और इस नवें दिन दी जो नवें जन्म समान है शुरुआत करन दा बल भी साहिब जी ने अपने चरणा कमलां च प्रदान कीता है। सतगुरु जी दी महाबाणी सर्वत्र आसा पूर्ण करण हार श्री आसा की वार दे गायन आपने सरवण कीते ने। कुछ समा होर सतगुरु जी दी बारगाह तो प्राप्त होए मुकद्दस हुक्मनामे दी विचार राही मन गुरु चरणा नाल जुड़ सके, एकाग्रता अदब ते आनंद दी दात झोली च पै सके। इसलिए जितने माता प्राता हाजरीन हाजरी भर रहे हो विचार तो पेशतर विचार दीदार बन सके, इसलिए एक दो पल दी ध्यान साधना है अपने दोवां हत्थां नूं हिरदे दे सामने जोड़दिआं होइआं नेत्र बंद करके ऐसा महसूस करिए कि साडा शीस गुरु रामदास पातशाह जी दे चरणा ते टिकिया है, ते साहिब जी ने अपना मेहर भरिया हथ साडे सिर ते रखिया होया। गुरुदेव जी दे शब्द रूपी चरण कमलां नूं गलवकड़ी करदिआं कदम बोसी करदिआं होया गुरु रामदास पातशाह जी दे नाल फतेह द्वारा सांझ बनाइए। वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह। साहिब जी दे ए महाबोल जो तन तन गुरु तेग बहादुर पातशाह जी दी मुबारक रसना तो प्राप्त होए ने, जिन्हां विच आप फरमान करदे ने कहंदे मन की मन ही माहे रही, ना हर भजे ना तीरथ सेवे चोटी काल गही। बड़े ब्रह्म ज्ञान लबरेज बोल ने श्री गुरु तेग बहादुर साहिब पातशाह जी दे, जिन्हां विच मेरे साहिब ने जीवन दे मकसद नूं चेते कराण दा यतन कीता कि पुरखा तेरा जीवन है किस वास्ते है, तेरा संसार ते आना किस वास्ते आया। ਮਰਜ ਕਰਾਂ ਮਨੁੱਖ ਦੇ ਜੀਵਨ ਨੂੰ ਜੇ ਗੌਹ ਨਾਲ ਵਿਚਾਰ ਕੇ ਦੇਖੀਏ ਤੇ ਇਸ ਮਨੁੱਖਾ ਜੀਵਨ ਦਾ ਇੱਕੋ ਹੀ ਇੱਕ ਲਾਭ ਦਿਖਾਈ ਪੈਂਦਾ ਹੈ ਔਰ ਉਹ ਲਾਭ ਹੈਗਾ ਹੈ ਕਿ ਇਸ ਜੀਵਨ ਦੇ ਹੁੰਦਿਆਂ ਹੋਇਆਂ ਇਹ ਮਨੁੱਖ ਪਰਮ ਜੀਵਨ ਤੱਕ ਪਹੁੰਚ ਜਾਏ ਪਰਮਾਤਮਾ ਵਿੱਚ ਅਭੇਦ ਹੋ ਜਾਏ ਇਸ ਜੀਵਨ ਦਾ ਬਸ ਇੱਕੋ ਹੀ ਲਾਭ ਹੈ। ਮੈਂ ਅਰਜ਼ ਕਰਾਂ ਅਗਰ ਇਸ ਜੀਵਨ ਦਾ ਇੱਕੋ ਹੀ ਲਾਭ ਹੈ ਇਹ ਗੱਲ ਵੱਖਰੀ ਹੈ ਮਨੁੱਖ ਨੇ ਕਿਤਨੇ ਲਾਭ ਹੋਰ ਬਣਾ ਲਏ ਹੋਣ ਮਨ ਵਿੱਚ ਐਸੀ ਕਲਪਨਾ ਕਰ ਲਈ ਹੋਵੇ ਬਈ ਬੜਾ ਵੱਡਾ ਮਕਾਨ ਬਣ ਜਾਏ ਇਹ ਜ਼ਿੰਦਗੀ ਦਾ ਲਾਭ ਹੈ ਬੜੀ ਵੱਡੀ ਦੁਕਾਨ ਪ੍ਰਾਪਤ ਹੋ ਜਾਏ ਇਹ ਜ਼ਿੰਦਗੀ ਦਾ ਲਾਭ ਹੈ ਜਾਂ ਬਹੁਤ ਵੱਡਾ ਮਾਣ ਸਨਮਾਨ ਤੇ ਗਿਆਨ ਪ੍ਰਾਪਤ ਹੋ ਜਾਏ ਵਿਗਿਆਨ ਪ੍ਰਾਪਤ ਹੋ ਜਾਏ ਇਹ ਜ਼ਿੰਦਗੀ ਦਾ ਲਾਭ ਹੈ ਪਰ ਮੈਂ ਅਰਜ਼ ਕਰਾਂ ਜ਼ਿੰਦਗੀ ਦਾ ਵਾਹਿਦ ਲਾਭ ਹੈ ਔਰ ਉਹ ਹੈ ਕਿ ਭਗਵਾਨ ਪ੍ਰਾਪਤ ਹੋ ਜਾਏ ਮਨੁੱਖ ਪਰਮਾਤਮਾ ਹੋ ਜਾਏ। ਫਿਰ ਤੋਂ ਇਹਨਾਂ ਸ਼ਬਦਾਂ ਨੂੰ ਦੁਹਰਾ ਦੇਵਾਂ ਅਗਰ ਜ਼ਿੰਦਗੀ ਦਾ ਲਾਭ ਇੱਕੋ ਹੀ ਹੈਗਾ ਹੈ ਪਰਮਾਤਮਾ ਵਿੱਚ ਸਮਾ ਜਾਣਾ ਅਭੇਦ ਹੋ ਜਾਣਾ ਤੇ ਫਿਰ ਜ਼ਿੰਦਗੀ ਦਾ ਨੁਕਸਾਨ ਵੀ ਕੋਈ ਹੈਗਾ ਹੈ। ਮੈਂ ਅਰਜ਼ ਕਰਾਂ ਬੇਸ਼ੱਕ ਲਾਭ ਧਿਆਨ ਨਾਲ ਤੁਸਾਂ ਨਾ ਸਰਵਣ ਕੀਤਾ ਹੋਵੇ ਪਰ ਹਾਨੀ ਜ਼ਰੂਰ ਧਿਆਨ ਨਾਲ ਸਰਵਣ ਕਰ ਲੈਣਾ ਨੁਕਸਾਨ ਜ਼ਰੂਰ ਧਿਆਨ ਨਾਲ ਸਰਵਣ ਕਰ ਲੈਣਾ ਬਈ ਇਸ ਜੀਵਨ ਦਾ ਨੁਕਸਾਨ ਕੀ ਹੈਗਾ ਹੈ। ਮੈਂ ਅਰਜ਼ ਕਰਾਂ ਇਸ ਜੀਵਨ ਦਾ ਨੁਕਸਾਨ ਵੀ ਇੱਕੋ ਹੀ ਹੈ ਔਰ ਉਹ ਹੈਗਾ ਹੈ ਪਰਮਾਤਮਾ ਦੀ ਯਾਦ ਤੋਂ ਬਿਨਾਂ ਇਹ ਜੀਵਨ ਗੁਜ਼ਰ ਜਾਏ ਔਰ ਉਸਦੇ ਰੰਗ ਤੋਂ ਬਿਨਾਂ ਇਹ ਸੰਸਾਰ ਦੇ ਰੰਗ ਵਿੱਚ ਰੰਗਿਆ ਰਹਿ ਕੇ ਸੰਸਾਰ ਤੋਂ ਰੁਖਸਤ ਹੋ ਜਾਏ ਇਹੀ ਜੀਵਨ ਦਾ ਨੁਕਸਾਨ ਹੈ ਮਨੁੱਖ ਪਰਮਾਤਮਾ ਹੋਣ ਵਿੱਚ ਅਸਫਲ ਰਹਿ ਜਾਏ। ਸਤਿਗੁਰੂ ਜੀ ਨੇ ਬੜੇ ਗਹਿਰੇ ਬੋਲ ਆਪਣੀ ਬਾਣੀ ਚ ਆਖੇ ਨੇ ਫਰਮਾਨ ਕਰਦੇ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਮੈਂ ਬਾਰ ਬਾਰ ਜੀਵਨ ਨੂੰ ਦੇਖਿਆ ਮਨੁੱਖਾਂ ਦੇ ਜੀਵਨ ਦੇ ਜੀਵਨ ਢੰਗ ਨੂੰ ਦੇਖਿਆ ਹੈ ਤੋ ਇਹੀ ਦਿਖਾਈ ਪੈਂਦਾ ਹੈ ਮਨ ਕੀ ਮਨ ਹੀ ਮਾਹੇ ਰਹੀ ਪਰ ਉਹ ਮਨ ਦੀ ਕਿਹੜੀ ਕਾਮਨਾ ਤੇ ਭਾਵਨਾ ਹੈ ਜਿਹੜੀ ਮਨ ਵਿੱਚ ਹੀ ਰਹਿ ਗਈ। ਮੈਂ ਅਰਜ਼ ਕਰਾਂ ਸਾਡੇ ਮਨ ਦੀ ਭਾਵਨਾ ਵੀ ਇੱਕੋ ਹੀ ਹੈਗੀ ਹੈ ਪਰਮਾਤਮਾ ਹੋ ਜਾਣਾ ਨਿਰੰਕਾਰ ਹੋ ਜਾਣਾ ਕਿਉਂਕਿ ਜਿਸਦਾ ਇਹ ਅੰਸ਼ ਹੈਗਾ ਹੈ ਉਸਦੇ ਮਿਲਾਪ ਲਈ ਹੀ ਤੜਪਦਾ ਹੈ। ਅਗਰ ਮਨ ਨੂੰ ਦੇਖੀਏ ਮਨ ਕਿਸ ਲਈ ਤੜਪਦਾ ਹੈ ਤਾਂ ਮੈਂ ਅਰਜ਼ ਕਰਾਂ ਸੰਸਾਰ ਲਈ ਮਨ ਨਹੀਂ ਤੜਪਦਾ ਵਿਕਾਰ ਲਈ ਹੰਕਾਰ ਲਈ ਮਨ ਨਹੀਂ ਤੜਪਦਾ ਸਾਡੇ ਮਨ ਦੇ ਤੜਪਣ ਦਾ ਕਾਰਨ ਇੱਕੋ ਹੀ ਹੈ ਔਰ ਉਹ ਹੈ ਕਿ ਮਨ ਨਿਰੰਕਾਰ ਲਈ ਹੀ ਤੜਪਦਾ ਹੈ ਮਨ ਦੀ ਤੜਪ ਕੇਵਲ ਪਰਮਾਤਮਾ ਹੈ। ਹੁਣ ਇਹ ਗੱਲ ਵੱਖਰੀ ਹੈ ਸਮਝ ਨਾ ਹੋਣ ਕਰਕੇ ਇਹ ਕਿਧਰੇ ਵਾਸਨਾ ਦੇ ਦੁਆਰੇ ਤੇ ਭਟਕਦਾ ਹੈ ਬਈ ਸ਼ਾਇਦ ਇਹੀ ਰਸ ਦਾ ਦੁਆਰ ਹੋਵੇ ਸ਼ਾਇਦ ਇਹੀ ਆਨੰਦ ਦਾ ਟਿਕਾਣਾ ਹੋਵੇ ਤੇ ਪਰਮਾਤਮਾ ਦੇ ਮਿਲਾਪ ਦਾ ਸਾਧਨ ਹੋਵੇ ਕਿਧਰੇ ਲੋਭ ਦੇ ਦਰਵਾਜ਼ੇ ਤੇ ਭਟਕਦਾ ਹੈ ਔਰ ਬਾਰ ਬਾਰ ਭਟਕਦਾ ਹੈ ਔਰ ਇੱਕ ਗੱਲ ਸਪਸ਼ਟ ਹੈ ਭਟਕਦਾ ਪਰਮਾਤਮਾ ਵਾਸਤੇ ਹੀ ਭਟਕਦਾ ਨਿਰੰਕਾਰ ਵਾਸਤੇ ਹੀ ਹੈ ਮਨ ਦੀ ਹੋਰ ਕੋਈ ਖਾਹਿਸ਼ ਨਹੀਂ ਹੈ ਇੱਕੋ ਹੀ ਖਾਹਿਸ਼ ਹੈ ਕਰਤਾ ਪੁਰਖ ਵਿੱਚ ਅਭੇਦ ਹੋ ਜਾਣਾ ਔਰ ਮਹਾਰਾਜ ਕਹਿੰਦੇ ਸੰਸਾਰ ਦੇ ਝਮੇਲਿਆਂ ਵਿੱਚ ਉਲਝ ਕੇ ਇਹ ਮਨ ਦੀ ਖਾਹਿਸ਼ ਮਨ ਦੇ ਵਿੱਚ ਹੀ ਰਹਿ ਜਾਂਦੀ ਬਈ ਚੱਲ ਕੋਈ ਗੱਲ ਨਹੀਂ ਹੁਣ ਅੱਜ ਦਾ ਦਿਨ ਲੰਘ ਜਾਏ ਕੱਲ ਤੋਂ ਸ਼ੁਰੂ ਕਰ ਲਵਾਂਗੇ ਫਲਾਣੇ ਦਿਨ ਤੋਂ ਸ਼ੁਰੂ ਕਰ ਲਵਾਂਗੇ ਤੇ ਫਿਰ ਹੌਲੀ ਹੌਲੀ ਦਿਨ ਦਿਨ ਕਰਦਿਆਂ ਹੋਇਆਂ ਸਾਰੇ ਹੀ ਦਿਨ ਮੁੱਕ ਜਾਂਦੇ। ਬਾਬੇ ਫਰੀਦ ਸਾਹਿਬ ਦੇ ਅੰਮ੍ਰਿਤ ਲਬਰੇਜ਼ ਬੋਲ ਨੇ ਕਹਿੰਦੇ ਜੋ ਜੋ ਵੰਝੈ ਡੀਹੜਾ ਸੋ ਉਮਰ ਹੱਥ ਪਵਾ ਜਿਹੜਾ ਜਿਹੜਾ ਦਿਨ ਤੇਰੀ ਜ਼ਿੰਦਗੀ ਦਾ ਲੰਘਦਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਨਾ ਉਹ ਤੇਰੀ ਉਮਰ ਵਿੱਚ ਕਾਊਂਟ ਹੁੰਦਾ ਜਾਂਦਾ। ਉਹ ਗਿਣਤੀ ਵਿੱਚ ਪੈਂਦਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਤੇ ਇੱਕ ਦਿਨ ਐਸਾ ਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਜਿਸ ਨੂੰ ਜ਼ਿੰਦਗੀ ਦਾ ਆਖਰੀ ਦਿਨ ਆਖਿਆ ਜਾਂਦਾ ਔਰ ਜੀਵਨ ਸਮਾਪਤ ਹੋ ਜਾਂਦਾ ਹੈ ਫਿਰ ਕਹਿਣਾ ਪਏਗਾ ਨਾ ਦੇਖਨੇ ਕੀ ਤਰ੍ਹਾਂ ਹਮਨੇ ਜ਼ਿੰਦਗੀ ਦੇਖੀ ਚਿਰਾਗ ਬੁਝਣੇ ਲਗੇ ਤੋ ਰੋਸ਼ਨੀ ਦੇਖੀ ਜਿਸ ਵੇਲੇ ਨੇਤਰਾਂ ਦੇ ਚਿਰਾਗ ਬੁਝਣ ਲੱਗੇ ਫਿਰ ਪਤਾ ਚੱਲਿਆ ਤੇ ਪਤਾ ਇਹ ਚੱਲਿਆ ਕਿ ਜ਼ਿੰਦਗੀ ਮੁੱਕ ਗਈ ਜ਼ਿੰਦਗੀ ਸਮਾਪਤ ਹੋ ਗਈ ਹੈ ਮੇਰੇ ਸਾਹਿਬ ਕਹਿੰਦੇ ਬਸ ਇਹ ਸੋਚਦਿਆਂ ਹੋਇਆ ਹੀ ਜ਼ਿੰਦਗੀ ਦਾ ਆਖਰੀ ਦਿਨ ਆ ਗਿਆ ਬਈ ਚਲੋ ਅੱਜ ਨਹੀਂ ਤੇ ਕੱਲ ਕਰ ਲਵਾਂਗੇ ਇਹ ਹੁਣ ਨਿਪਟਾ ਲਈਏ ਫਿਰ ਕੱਲ ਕਰ ਲਵਾਂਗੇ ਫਿਰ ਸਾਹਿਬ ਕਹਿੰਦੇ ਕੱਲ ਅੱਜ ਕੱਲ ਕਰਦਿਆਂ ਕਾਲ ਵਿਆਪਿਆ ਫਿਰ ਉਹ ਸਮਾਂ ਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਜਿਸ ਦਿਨ ਅਸੀਂ ਸੰਸਾਰ ਤੋਂ ਰੁਖਸਤ ਹੋ ਜਾਂਦੇ ਹਾਂ ਬੜੇ ਮਹਾਂ ਬੋਲ ਨੇ ਆਓ ਇਹਨਾਂ ਬੋਲਾਂ ਦਾ ਨਾਲ ਨਾਲ ਪਾਠ ਤੇ ਨਾਲ ਨਾਲ ਵਿਚਾਰ ਸਰਵਣ ਕਰੀਏ ਹਾਂਜੀ
ਸਤਨਾਮ ਵਾਹਿਗੁਰੂ ਸਾਹਿਬ ਜੀ ਸੋਰਠ ਮਹਲਾ ਨਾਵਾ
ਸਾਹਿਬ ਕਮਾਲ ਗੁਰੂ ਤੇਗ ਬਹਾਦਰ ਪਾਤਸ਼ਾਹ ਜੀ ਧਰਮ ਰਕਸ਼ਕ ਮਨੁੱਖਤਾ ਦੇ ਮਹਾਨ ਰਹਿਬਰ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਤੇਗ ਬਹਾਦਰ ਪਾਤਸ਼ਾਹ ਜੀ ਦੇ ਇਹ ਅਗੰਮੀ ਰਸ ਲਬਰੇਜ਼ ਬੋਲ ਨੇ ਔਰ ਮਹਾਰਾਜ ਨੇ ਇੱਥੇ ਰਾਗ ਸੋਰਠ ਲਿਖਿਆ ਸੋਰਠ ਰਾਗ ਸਤਿਗੁਰੂ ਜੀ ਨੇ ਦਰਜ ਕੀਤਾ ਹੈ ਤੇ ਸੋਰਠ ਰਾਗ ਦੀ ਜਦ ਅਸੀਂ ਮੈਂ ਅਰਜ਼ ਕਰਾਂ ਦੇਖਦੇ ਹਾਂ ਹਿਸਟਰੀ ਤੋਂ ਪਤਾ ਚੱਲਦਾ ਹੈ ਇਹ ਸੋਰਠ ਰਾਗ ਸੌਰਾਸ਼ਟਰ ਦੇਸ਼ ਵਿੱਚ ਪੈਦਾ ਹੋਇਆ ਰਾਗ ਵੱਖ ਵੱਖ ਦੇਸ਼ਾਂ ਨਾਲ ਸੰਬੰਧਿਤ ਰਾਗ ਗੁਰੂ ਗ੍ਰੰਥ ਸਾਹਿਬ ਮਹਾਰਾਜ ਜੀ ਵਿੱਚ ਮੌਜੂਦ ਨੇ ਵੱਖ ਵੱਖ ਇਲਾਕਿਆਂ ਨਾਲ ਸੰਬੰਧਿਤ ਰਾਗ ਹੈਗੇ ਜੈਸੇ ਮੈਂ ਅਰਜ਼ ਕਰਾਂ ਗੁਜਰੀ ਰਾਗ ਗੁਜਰਾਤ ਦੇਸ਼ ਵਿੱਚ ਪੈਦਾ ਹੋਇਆ ਰਾਗ ਉੱਥੇ ਪੈਦਾ ਹੋਇਆ ਉੱਥੇ ਪ੍ਰਵਾਨ ਚੜਿਆ ਔਰ ਇਤਨਾ ਲੋਕ ਪ੍ਰਿਯ ਹੋਇਆ ਸਾਰੇ ਦੇਸ਼ ਵਿੱਚ ਗਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਬੜਾ ਮਿੱਠਾ ਤੇ ਸੁਰੀਲਾ ਆਨੰਦਦਾਇਕ ਰਾਗ ਹੈ ਤੇ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਮਹਾਰਾਜ ਨੇ ਇਸ ਰਾਗ ਨੂੰ ਪ੍ਰਵਾਨ ਕੀਤਾ ਔਰ ਇਸ ਰਾਗ ਵਿੱਚ ਬਾਣੀ ਉਚਾਰੀ ਹੈ ਤੇ ਬਾਣੀ ਗਾਉਣ ਦਾ ਹੁਕਮ ਕੀਤਾ ਹੈ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਮੈਂ ਅਰਜ਼ ਕਰਨਾ ਚਾਹੁੰਦਾ ਹਾਂ ਇਹ ਮਾਝੇ ਦਾ ਖਾਸ ਰਾਗ ਮਾਝ ਵੀ ਗੁਰੂ ਗ੍ਰੰਥ ਸਾਹਿਬ ਵਿੱਚ ਦਰਜ ਹੈ ਵੱਖ ਵੱਖ ਇਲਾਕਿਆਂ ਦੇ ਰਾਗ ਨੇ ਵੱਖ ਵੱਖ ਫਿਰਕਿਆਂ ਦੇ ਰਾਗ ਨੇ ਜੈਸੇ ਮੈਂ ਅਰਜ਼ ਕਰਾਂ ਰਾਮ ਕਲੀ ਰਾਗ ਯੋਗੀਆਂ ਦਾ ਪ੍ਰਿਯ ਰਾਗ ਹੈ ਔਰ ਸਤਿਗੁਰੂ ਜੀ ਦੀ ਜਿਹੜੀ ਵਾਰਤਾਲਾਪ ਯੋਗੀਆਂ ਨਾਲ ਹੋਈ ਹੈ ਉਹ ਲਗਭਗ ਰਾਮ ਕਲੀ ਰਾਗ ਵਿੱਚ ਦਰਜ ਹੈ ਰਾਮ ਕਲੀ ਮਹੱਲਾ ਪਹਿਲਾ ਸਿੱਧ ਗੋਸ਼ ਸਿੱਧ ਸਭਾ ਕਰ ਆਸਣ ਬੈਠੇ ਸੰਤ ਸਭਾ ਜੈਕਾਰੋ ਤਿਸ ਆਗੇ ਰਹਿ ਰਾਸ ਹਮਾਰੀ ਸਾਚਾ ਅਪਰ ਅਪਾਰ ਗੁਰੂ ਬਾਬੇ ਨੇ ਰਾਗ ਰਾਮ ਕਲੀ ਵਰਤਿਆ ਹੈ ਤੇ ਰਾਗ ਰਾਮ ਕਲੀ ਦੀਆਂ ਦੋ ਕਿਸਮਾਂ ਗੁਰੂ ਗ੍ਰੰਥ ਸਾਹਿਬ ਵਿੱਚ ਦਰਜ ਨੇ ਇੱਕ ਰਾਗ ਰਾਮ ਕਲੀ ਹੈ ਜੋ ਉੱਤਰ ਵਿੱਚ ਗਾਇਆ ਜਾਂਦਾ ਉੱਤਰ ਭਾਰਤ ਚ ਗਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਤੇ ਦੂਸਰਾ ਮਹਾਰਾਜ ਨੇ ਰਾਮ ਕਲੀ ਦੱਖਣੀ ਵੀ ਵਰਤਿਆ ਜੈਸੇ ਓਮਕਾਰ ਸਾਹਿਬ ਨਾਮ ਦੀ ਬਾਣੀ ਗੁਰੂ ਗ੍ਰੰਥ ਸਾਹਿਬ ਜੀ ਚ ਦਰਜ ਹੈ ਤੇ ਇੱਥੇ ਮਹਾਰਾਜ ਨੇ ਰਾਗ ਵਰਤਿਆ ਹੈ ਰਾਮ ਕਲੀ ਦੱਖਣੀ ਰਾਮ ਕਲੀ ਮਹੱਲਾ ਪਹਿਲਾ ਓਮਕਾਰ ਦੱਖਣੀ ਦੱਖਣੀ ਕਿਸਮ ਵਿੱਚ ਦੱਖਣੀ ਸ਼ੈਲੀ ਵਿੱਚ ਗਾਇਆ ਜਾਣ ਵਾਲਾ ਰਾਗ ਵਰਤਿਆ ਹੈ ਮੈਂ ਅਰਜ਼ ਕਰਾਂ ਵੱਖ ਵੱਖ ਇਲਾਕਿਆਂ ਦੇ ਰਾਗ ਗੁਰੂ ਗ੍ਰੰਥ ਸਾਹਿਬ ਮਹਾਰਾਜ ਵਰਤਦੇ ਪਏ ਨੇ ਇਹਦਾ ਮਤਲਬ ਹੈ ਵੱਖ ਵੱਖ ਮਨੁੱਖਤਾ ਦੇ ਜੀਵਨ ਦੇ ਢੰਗ ਨੂੰ ਪਰਮਾਤਮਾ ਨਾਲ ਜੋੜਨਾ ਚਾਹੁੰਦੇ ਨੇ ਔਰ ਸਾਰਿਆਂ ਨੂੰ ਆਪਣੇ ਪ੍ਰੇਮ ਦੀ ਗਲਵੱਕੜੀ ਚ ਗੁਰੂ ਗ੍ਰੰਥ ਸਾਹਿਬ ਲੈਂਦੇ ਹੋਏ ਦਿਖਾਈ ਪੈਂਦੇ ਸਾਰੇ ਇਲਾਕਿਆਂ ਦੇ ਰਾਗ ਮੌਜੂਦ ਨੇ ਜੈਸੇ ਮੈਂ ਅਰਜ਼ ਕਰਾਂ ਤਿਲੰਗ ਰਾਗ ਸੂਫੀਆਂ ਦਾ ਰਾਗ ਹੈਗਾ ਗੁਰੂ ਗ੍ਰੰਥ ਸਾਹਿਬ ਮਹਾਰਾਜ ਚ ਦਰਜ ਹੈ ਇਸਲਾਮ ਜਗਤ ਦਾ ਇੱਕ ਫਕੀਰਾਂ ਦਾ ਜਿਹੜਾ ਹੈ ਤਬਕਾ ਹੈ ਫਕੀਰਾਂ ਦਾ ਘਰਾਣਾ ਹੈ ਜਿਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਸੂਫੀ ਕਹਿੰਦੇ ਨੇ और महाराज ने सूफिया का प्रिय राग भी गुरु ग्रंथ साहब जी च वरत्या और राग तिलंग हैगा है। गुरु नानक पातशाह जी दे जेड़े बोल परसियन नुमान है ना वो इस राग विच मौजूद ने। जैसे यक अर्ज गुफ्तम पेश तो दरगोश कुन करतार, हका कबीर करीम तू बेऐब परवदगार, दुनिया मुकाम फानी तहकीक दिल दानी, मन सर मोए अजराइल गिरफ्त दिल हेच नादा, जन पिसर तदर बिरादरा कसने अस्त कसनेस दस्तंगीर, आखर बेअतम कसनादार चूं शब्द तकबीर। ये जेरे महाराज के परसियन नुमा बोल ने ये राग तिलंग साहब ने वरते ने। इहदा मतलब है सारे जगत के महापुरखा सारे जगत के फिरकिया और सारे जगत के मनुख मात्र प्राणी मात्र गुरु नानक पातशाह अपनी गलवकड़ी च लैंदे पए। असीं कई दफा कह दें जदों इस गल तो साडा ख्याल निकल जाता बई एक दिन आके शिखर तो सानू काल ने पकड़ लेना है, सिर तो पकड़ लेना, गर्दन तो पकड़ लेना है। जदों ये ख्याल निकल जाता है ना फिर असी वख वख फिरकियां विच वंडे जाते। एक बेनती होर करना चाहता हाँ, फिरकिया जन्म निरंकार ने नहीं दिता। इथे उपर आ जाओ, निरंकार ने जन्म नहीं दिता फिरकिया। मैं अर्ज करा फिरकिया जन्म हंकार ने दिता है। मेरा फिरका वड्डा है, मेरा मजहब वड्डा है, मेरा ज्ञान वड्डा है। मैं अर्ज करा कई दफा हैरानगी होंदी है देख के मनुखा ने परमात्मा की भाषा नु भी मनुखी भाषा च बन दिता और आख्या है भई परमात्मा जड़ा है ना अरबी जबान बोलता। खुदा की मादरी जबान अरबी हैगी, हुण कौन दसे मादरी जबान कितों खुदा की अरबी आ जाए जबकि खुदा नु जन्म देन वाली कोई मां है ही नहीं, कोई पिता है ही नहीं। तो अपने आप तो है मादरी जबान तो मतलब तो है जो जबान मां तो मिली हो, जिन्हों असी मदर टंग कह दें या मात भाषा कह दें। आख्या इसलिए कह दिता क्योंकि खुदा की जबान अरबी है, इसलिए कह दिता क्योंकि कुराने पाक अरबी विच नाजल होए। हजरत मुहम्मद साहब नो कुरान दियां आयतां अरबी विच नाजल होईयां ने। ते मैं अर्ज करां कुछ एक सज्जणा ने खास करके साडे भारत दे लोगां ने ये कह दिता कि परमात्मा दी जबान संस्कृत हैगी, तो संस्कृत बोलदा है। पता क्यों ऐसा कह दिता? क्योंकि वेदां दी रचना संस्कृत विच होई, इसलिए वख वख मन्या गया ते वख वख फिरकियां नू जन्म देण वाला केवल साडा हंकार हैगा। असी हंकार वस कह दें मेरा फिरका वड्डा है। गुरु बाबे ने परमात्मा की भाषा का जिक्र किया बकौले गुरु नानक पातशाह महाराज, और मैं आप दे नजर करा तो इस तरह एक दफा जितने भागशाली हाजरीन हाजरी भर रहे हो गुरु बाबे का नाम मेरे सरवणा तक पहुंचाओ, आखो धन गुरु नानक देव महाराज। एक दफा फिर सारे ही आखो जी, जेड़े पावन पवित्र स्थान जिस बारे सिख किते भी खड़ा होवे, भावें तखत श्री हजूर साहब अबचल नगर खड़ा ते भावें कलगी पर पातशाह जी का ममतामयी स्थान तखत श्री पटना साहब हरिमंदर जी पटना साहब खड़ा होवे, या मैं अर्ज करा होर किधरे भी खड़ा होवे, उसकी अरदास विच ए कामना होंदी है, ये ख्वाहिश होंदी है सिखा नू सिखी दान, केस दान रहत दान, विवेक दान विशा दान भरोसा दान, दाना सिर दान नाम दान, श्री अमृतसर जी के इशना इतों के दर्शनों की इशनान की सिख मंग करता है ते तुसी सारे इस स्थान ते बैठ के सरवण करते पे हो। पर मैं अर्ज करा यह बड़ा वड्डा उपराला है कि श्री हरिमंदर साहब जी की आवाज पूरे भारत विच पहुंचती, दुनिया के बड़े मुल्कां विच पहुंचती है। पहले केवल आवाज पहुंचती सी, हुण दीवार भी पहुंचते ते बड़े संसार के लोग ने जितने तुसी इत्थे बैठे हो ना इस नालों करोड़ों गुणा वध ने जो दूर दराज के मुल्कां च बैठ के सुनदे पए। ऐसा ना सोचना भई तुसी बड़े दूर बैठे हो, एक दफा साडे नाल मिल के गुरु दरबार विच बैठे हो भी ते अपने परिवार विच बैठे हो भी गुरु रामदास महाराज जी दे चरण अपनी रसना ते पुआओ, आखो धन गुरु रामदास महाराज। एक दफा फिर सारे आखो जी धन गुरु रामदास महाराज। मैं अर्ज कर रहा सी बार बार गुरु नानक पातशाह जी सारिआं नूं नाल लैके चलदे। असीं कह दिंदे आ साडा फिरका वड्डा है, वख वख लोकां ने वख वख नाम दिते ने। ध्यान नाल सुनना, जैसे स्वामी महावीर अपने अनुयायियों नूं जैन कहिंदे ने, जैन ते जैन दा आखरी अर्थ है जिहड़ा जित प्राप्त कर गया, जो विजयी हो गया। जिस वर्गा होर कोई नहीं हैगा ते जैन दा मतलब है जित जाना। महात्मा बुद्ध अपने उपासकां नूं जिहड़े शब्द देंदे ने ना बुद्धिस्ट देंदे ने, बोधी देंदे। पता क्यों? क्योंकि बोधी होने का मतलब भी हैगा है जिस दे अंदरों ज्ञान का उजाला प्रगट हो गया। जिहड़ा बुद्ध तक पहुंच गया, ज्ञान तक पहुंच गया, पर जगत गुरु नानक पातशाह इतने निर्माणता दे महासागर ने। एक बेनती करना चाहता हाँ, निर्माणता उही मनुख धारण कर सकता है जिसनों अपना काल याद होवे कि मैं संसार तो जाना, नहीं तो मनुख एवें ही कलगी जी मत्थे ते ला के ना फिर सोचन लग पैंदा है भई शायद हुण मैं कोई शहनशाह हो गया या मैं खुरे गुरु गोबिंद सिंह ही हो गया। काल याद ना होवे ते अपने आप नूं राजा कहिंदा है, महाराजा कहिंदा है, विजयी कहिंदा है, महान बुद्धिमान कहिंदा है। पर जदों काल याद आ जांदा है परमात्मा दे नाम नाल मन जुड़दा है ते फिर गुरु नानक देव जी दा सिद्धांत सामने आ जांदा है। तो अपने अनुयायियों नूं सिख शब्द दिंदे, दुनिया दा सब तो निर्माण शब्द सिख हैगा है, जिहदा मतलब है जो हर वेले सिखां लई तैयार है, जिसने अपने ज्ञान नूं अभिमान नूं ते अपनी होमे नूं पासे कर दिता है ते जो गुरु ने सिख्या दिती है उस अनुसार चलन लग पिया है। दैट कॉल सिख, भई यह सिख हो गया है ते गुरु नानक दी सिख्या है सभे संजी वाल सदायन तू किसे ना दिसे बाहरा दियो। देखो बसंत रुत तां ही बनदी है जे सारे फुल खिलन, जे इकलियां चमेलियां ही खिलन ते मैं अर्ज करा फिर बसंत रुत नहीं आखी जा सकती। इकला गेंदा ही पहके ते महके ते होर ना कोई फुल सके ना महक सके ते ऐसे समय नूं मौसमे बहार नहीं आख्या जा सकता। किसे दे गमले दा फुल हो सकदा? मैं अर्ज करना चाहता हाँ इकला गुलाब ही महके ते टहके किसे दे गमले दा बगीचे दा फुल हो सकदा है पर मौसमे बहार नहीं हो सकदा। मौसमे बहार उसनों ही आख्या जांदा है जब गेंदे भी टहकण, चमेलियां भी महकण और गुलाब भी पूरे खेड़े ते होवे, गुलदौदी खिल जाए। मैं अर्ज करा इस तरह सारे फुल खिल जाण तां बसंत रुत है। श्री गुरु ग्रंथ साहब महाराज मौसमे बहार है के इस रूहे जमीन पे موسم بہار دی طرح صاحب کمال گرو گرنتھ صاحب مہاراج نے جڑے ساری منکھتا نو گل لا کے چل دے پئے. فرقیاں دی گل نہیں ہے، ساری دنیا دے مہان پرکھان دا ذکر گرو گرنتھ صاحب وچ موجود ہے. جیسے میں عرض کراں، کبیر نے، سدنا نے، سین نے، بابا فرید نے، ایتھے مذہب ملت دا خیال نہیں ہے، ایتھے کیول خیال جڑے ہوئے ہردیاں دا ہے، جڑے پرماتما چپید ہو گئے نے تے جنہاں نوں سمجھ آ گئی ہے کہ اے جیون تھوڑ چرا ہے تے پھر اسی سنسار تو رخصت ہو جائیں. تسی دیکھ لو جہانگیر نوں اے سمجھ نہیں آئی کہ جیون مکدا جا رہا ہے، تے ذرا جی کسے نے بغاوت کیتی نا چک کے گوالیئر دی قید جتا دیندا رہا. تے بڑا دکھم درد ہے، اج بھی تسی جا کے دیکھ سکدے ہو، چڑھنا اوکا. پھر انہاں راجیاں نوں کدی پروار نال ملن نہیں دتا جاندا، اوتھے تڑپ تڑپ کے وہ اپنے پران گوا جاندے سن. تے لگ ہی وہ چبچا، وہ میں عرض کراں خوہ نما پٹیا ہوا کھڈا ہے جس وچ انہاں دیاں لاشاں نوں سٹ دتا جاندا، انہاں نوں بن کے رکھیا جاندا سی. کارن پتا کی ہے؟ اپنا کال یاد نہ آوے منکھ انج ہی کردا، منکھ من آئیاں کردا ہے. اورنگزیب دے جیون نوں دیکھ لو، من آئیاں کردا ہے. اس نے تے مندراں وچ آرتی ہوئے اے ہی منع کر دیتا، آخر سنگیت نہیں بجایا جا سکتا، کیونکہ جدوں بھی سارے ہندو ویر مندر وچ آرتی کرتے ہیں نا، تو پھر سینے وجدے نے، کینسیاں وجدیاں نے، ٹول مردنگ آدک وجدے نے، تو آرتی گائی جاندی ہے. اورنگزیب نے منع کر دیتا سی بھی نہیں ہو سکتا، اور ممانعت کر دیتی، آخر سنگیت نہیں وج سکتا. اورنگزیب آگرے وچ ٹھہرے ہوا سی، تے کچھ بھارت دے سنگیتکاراں نے مل کے نا اس دے سامنے پروٹیسٹ کیتا. انہاں نے ستار نوں تان پرے نوں پھٹے تے پایا، اوپر کفن وانگو سفید کپڑا پایا، تے جنازہ بنا کے لے جا رہے سن تے خاموش جا رہے سن. بڑی وڈی گنتی سی جنازے دے پیچھے. اورنگزیب نے چروکھے چ دیکھیا تے اہلکاراں نوں پچھن لگا، بھئی کون مر گیا ہے جس دے جنازے دے پیچھے اینی خلقت پئی جاندی ہے؟ اہلکاراں کیا جہاں تنہا کوئی بندہ نہیں مریا، تے تھڈے حکم دا صدقہ سنگیت مر گیا. سنگیت دا جنازہ لے کے جا رہے نے، پروٹیسٹ کر رہے سن، اکھن لگا بڑا چنگا ہویا، نظر خدا ہوئی سنگیت مر گیا ہے. جاؤ نال جا کے انہاں نوں کہہ دیو بھئی اس کمبخت دی قبر گہری کھودن تاکہ وہ کوئی پرب اتر نہ نکل آئے، پھر نہ نکل آئے. اس طرح دے حکم منکھ کرتا ہے، پتا کیوں کرتا ہے؟ جدوں اس نوں اپنا کال یاد نہیں آتا، اپنے جان دا سماں یاد نہیں آتا. ایک دن شاماں دے ویلے اپنے بغیچے وچ اورنگزیب سیر پیا کردا سی، تے جیوں سندھیا ہوئی نا بلبلاں نے نغمے ال اپنے شروع کر دتے. میں عرض کرنا چاہنا سنگیت تے سارے موجود ہے، تے سنگیت پرماتما ہی ہے اندروں سنتا، آنند دا ناد برہم ناد اندروں سنتا ہے. جیسے بلبلاں نے نغمے ال اپنے شروع کیتے، گیت ال اپنے شروع کیتے، تے نال اورنگزیب دی بیٹی زیب نسا بھی ہگی سی، اس نے منع کر دیتا. اکھن لگی بلبل اپنے ترنم دے اے الفاظ، اے سنگیت دے بول بند کر دے رو، کیونکہ میرا جڑا پتا ہے نا اس نوں اس طرح دے بول بڑا دکھ پہنچاندے، بڑے قیمتی اس دے بول نے. اے بلبل خوش الہا آہستہ لب دا زندہ، اپنے ہوٹھاں نوں اپنی زبان نوں خاموشی وچ رکھ،
آہستائی کھول اے بلبلے خوش الہا آہستہ لبا زمبا کیونکہ آلے مزاج سہا تاب سخن نہ دارد اے تیرے بولاں دی تاب نہیں سہ سکدا میرے پتے پتا دی جڑی مزاج ہے نا سبھا بڑا آلی ہے آلے مزاج سہا تاب سخن نہ دارد اس طرح دے حکم منوخ کدو کردا ہے جدو اس نو اپنی موت یاد نہیں رہتی کال یاد نہیں رہتا میں عرض کراں شری گرو ہرگوبند صاحب مہاراج انہاں نالوں ود زیادہ کال کون یاد رکھ سکتا پاویں او اکال پرکھ نے اکال مورت نے اور نرنکار دا روپ نے گرو نانک دا سیوا جاما نے اکھن لگے قید وچ پین لئی نہیں آئے بلکہ جہانگیر دی قید وچ پیا ہویاں نوں چھڑان واسطے آئے اسی چھڑان لئی پہنچے ہاں میں عرض کراں پھر اس طرح دا ہردا جڑا پرماتما وچ اپے گئے نا او ساریاں نوں نال لے کے چلدا ہے تے ساریاں دا ساتھ دیندا ہے ورودیاں دا وی سہیوگ کردا ہے پر جتنی دیر ہردا ٹٹیا ہویا ہے نا پچھانے ہوئے گی اسی اپنے سہیوگیاں دا وی ورودھ کردے رہاں ہندو ورودھ کردے رہن گے مسلمانوں دا مسلمان کردے رہن گے ورودھ عیسائیاں دا عیسائی ورودھ کردے رہن گے پارسیاں دا جینیاں دا بدھیاں دا یہوداں دا تے جدوں ہردا گرو سانو اتھوں تک ہی پہنچانا چاہندا گرو سانو پرماتما تک پہنچانا چاہندا ہے پھر ساڈے بول اے ہو جان گے نانک نام چڑھدی کلا تیرے پانے سربت دا پلا اینو سکھ سوچ کہندے اینو سکھ سدھانت کہندے نے پھر ایسی برکت برسدی ہے کہ من پرماتما دے نام نال جڑ جاتا ہے تے ہر ایک وچ اس جڑے ہوئے پرماتما دا دیدار کردا ہے سن منڈل ایک جوگی بیسے نار نہ پرکھ کہو کو کیسے پرماتما دا دیدار ذرے ذرے وچ دکھائی پڑ لگتا ہے بڑے سونے دو بول منصور دے وی میں تھوڑے نظر کرتا بڑے قیمتی بول اس نے آکھے نے او کہندا مکان را لا مکان باسد نشان را لا نشان باسد پرکھا جے خدا دا کوئی نشان لبنا چاہے گا نہیں لبے گا نشان تے منکھاں دے وی زیادہ دیر نہیں رہندے اس لیے پرماتما دا نشان کوئی لبیا نہیں جا سکدا نشان را لا نشان باسد مکان اس دا لبے گا تے پھر کوئی مکان نہیں لبے گا ہر مکان تے منکھ دی لگی ہوئی مور ہی دکھائی پے پاویں منکھ نے کوئی مکان خدا دے نام تے ہی کیوں نہ بنایا ہوئے مور ضرور اپنی لا چھڈ دے بھائی میں بنایا نشارا لا نشان باسد مکانرا لا مکان باسد دیرا چوں بدر کردا جڑے اپنے ہردے وچوں دعائش کڈ لیندے نے دیرا چوں بدر کردن دو عالم را یکے دیدم انہاں نوں پھر دواں جہاناں چ اکو ہی دکھائی پین لگ پیندا ہے پر اے انہاں نال ہوندا ہے جنہاں نے جیون دا لابھ پراپت کر لیا جنہاں نے پرماتما دے نام نال اپنا ہردا جوڑ لیا تے ہر بسر وچ بیٹھے ہوئے بابے دا دیدار کر لیا او لڑدے پڑدے تے تن کسدے دکھائی نہیں پیندے بلکہ او ہر ایک دے سامنے چکدے دکھائی پیندے نرمانتا انہاں دے جیون دا خوبصورت درخ سندا گہنا بن جاندا ہے پر اے تاں ہی بندا ہے جد سمجھ آ جائے کہ ایسا نہ ہوئے پرماتما ہون دی خواہش من وچ ہی رہ جائے مہاراج کہندے اہی ہویا ہے اج تک منکھاں دے نال آئے نے تے پر پرماتما ہون دی خواہش من وچ ہی مر کے رہ گئی من کی من ہی ماہیں رہی
ना हर भजे ना तीरथ सेवे। यह जोड़ा तीरथ सेवे शब्द है ना, ये दो अर्थ बन गए। मैं अर्ज करा असं कई बार झगड़ा कर लेंगे भई नहीं एक पंक्ति का एको ही अर्थ बनता है। मैं निम्रता सहित गुजारिश करना चाहता हाँ, पंत के सारे विद्वान बैठे ने श्रवण कर रहे हैं, जदों असी कह देने ना भई एक पंक्ति का एको ही अर्थ बनता है, इहदा मतलब असी लकीर खिंच देने भई होर कुछ नहीं हैगा इस तो अगे। मैं अर्ज करना चाहता अवस्था मुताबक, मन की अवस्था मुताबक अर्थ बदल जा। अर्थ एको जे नहीं रहिंदे, तुसी जरा सोचो कि सारा दिन तुसी एको जे रहिंदे, कभी तुसी बड़ी ममता विच भी होंदे होर तरह गल करदे, उसे ही बच्चे नूं गल नाल ला के सारी दुनिया का सुकून महसूस करदे हो, तो फिर उही बच्चा कोई काम च खलल पाउण लग पए ते तुसी उसे ही बच्चे नूं डांटण लग पैंदे। तुसी इको जे रहिंदे हो सदा, मैरिज करन नहीं रहिंदे। माननीय मस्कीन जीआं नूं किसे कैसेट कंपनी वाले सज्जन ने कहा, आखिया बई ज्ञानी जी आ जरा फलानी बाणी दा टीका सानू करवा दे। इन्हां समागमां दे नाल बड़ियां वड्डियां यादां जुड़ियां होईयां ने। इह जिहड़ा मंजी साहिब स्थान है ना, मैं अर्ज करा दुनिया का बड़ा वड्डा तीरथ स्थान है। इस नालों वड्डा तीरथ नहीं लभ्या जा सकता, क्योंकि इत्थों इस स्थान तो सिख जगत के चोटी के शिखर के महापुरखा ने, महान हस्तियां ने, महान सेवादार ने समय समय मुखातब किया। यह मामूली जिहा स्थान नहीं हैगा, मैं अर्ज करा बड़ा बरकतमई स्थान है। बड़िया यादा इस स्थान नाल जुड़िया हुई ने, और माननीय मस्कीन जिया की याद भी जुड़ी हुई। हर साल आके ना समागम हाजरियां भरते रहे। उन्होंने एक बोल हैगा है, उन्होंने क्या फलानी बाणी की रिकॉर्डिंग करा दो। अखां लगे मन नहीं करता, कारण पता की है, कहने कुछ साल पहला मैं वो रिकॉर्डिंगा करवाइया सी, पर कहने हुण सोचदा हाँ बिल्कुल गलत बोलिया गया, सही नहीं बोलिया गया, बिल्कुल गलत बोलिया गया है। कारण पता की है, उस वेले मन की अवस्था होर सी, हुण मन की अवस्था होर है। तुसी बदल जाते हो बड़ी दफा, जिन्हां दा सिर उतारन लई तैयार होंदे हो ना, उन्हें सामने सिर चुकाने लिए भी असी तैयार होंगे। अवस्था बदल जा, मन दिया तरंगा बदल जांदियां ने। मर्ज करा अवस्था मुताबक है, असी मोर नहीं ला सकते कि बस यही हैगा, इसके अगे और कुछ नहीं हैगा। मेरी समझ में दो अर्थ आते पे ने। एक तो अर्थ है पवित्र स्थान, जिते परमात्मा का जप तप चलता है, सत्संग चलता है, साधना आराधना चलती है। तो दूजा अर्थ है वह महान हिरदे, जिन्हां दे हिरदे च परमात्मा का नाम चलता है, ऐसे महापुरख तो भी तीरथ स्थान हैगे ने। अक्सर तीरथ जै साध पग पर, ऐसे पुरखां की सेवा नहीं कर सकया तो बस शिखर तो सिर तो आके काल ने ही पकड़ लिया है।
रहाओ
ये मरकजी बोल हैं इस शब्द दे।
दारा मीत पूत रथ संपत तन पूरन सब मई।
पंज विश्राम गुरु तेग बहादुर साहब महाराज ने इस एक पंक्ति चलाया, बड़ा जरूरी है। गुरबाणी का पाठ दीदार करना, दारा पहला, मीत फिर पूत फिर रथ फिर संपत, पंज विश्राम महाराज ने लाए ने, तो फिर पंक्ति मुकम्मल करते ने। कहने ऐसे विच जीवन गुजर जाता है, स्त्री विच पुत्रां विच मित्रां विच धन संपदा अते संसार विच भरे हुए पदार्थां दे मोह विच साडा जीवन लंघ ही जाता है, तो ख्याल नहीं आता कि सौ दिन आवन लागा, असी संसार तो रुखसत भी होना है।
अवर सगल मिथ्या ए जानो।
महाराज कह लगे जितने ए होर पदार्थ दसे ने सन्मान दसे ने तदवियां अखियां ने प्रतिष्ठा मान सन्मान का जिक्र है अते होर सारिया दुनियावी चीजा नो बस झूठ ही समझ लवे झूठ ही है असत है का है। अगर सगल मिथ्या ए जानो सही वस्तु जड़ी है ना अरबी शब्द है सही ते सही का अर्थ है ठीक दुरुस्त इको ही वस्तु सही हैगी है और वो है कर्ता पुरुष का जप करना
भजन राम को सही
परमात्मा का जप ही करन जोगा काम है जिस नाल सादा जीवन परमात्मा मई हो जाता है।
फिरत फिरत बहुते युग हारे
एक अद्धा युग नहीं होया बहुते युग ने ना तो गिनती महाराज ने चार युगों की इत्थे की ना हजार युगों की ना करोड़ों की ना अरबा खरबा की असंख युग तैनू जेना च भड़कद्या होया हो गए तफा फिरत फिरत तो आया फिरत फिरत बहुते युग हारे युगों पर्यंत लंघ गए हैं तेरे इन जेना विच पिया होया तो यही कुछ कर दिया होया
मानस देह लही
तो हुण वड्डे भागां दे सदका जिस जन्म विच जप किया जा सके गुरमुखा पुरशां की सेवा की जा सकती मनुखता लई परोपकार किया जा सकता है अमृत वेले जाग के हरिमंदर साहब आया जा सकता मत्था टेकया जा सकता है। महाराज कहने पुरखा ऐसा पावन पवित्र मनुखा जन्म तेनू प्राप्त हो गया है
नानक कहत मिलन की बरिया
गुरु तेग बहादुर पातशाह फरमान करते कहने ये गल तेनू आख दे पाया ए मेरे मन ये तेरी वारी परमात्मा नाल मिलन भी हैगी नानक कहत मिलन की बरिया ए हुण तेरा समा करता पुरख जी दे नाल मिलन दा है ते मिलन तो भाव है जप करना वाहगुरु 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 जबान करे ते कन सरवण कर ते प्रेम नाल होवे तो फिर पता चल जाएगा ओदी भाषा भी प्रेम है की परमात्मा दा दीदार भी प्रेम हैगा है ते प्रेम विच आके फिर ए मौत दा डर भी मुक जांदा है ते मनुख परमात्मा नहीं हो जाता है।
सिमरत कहा नहीं
गुरु तेग बहादुर पातशाह जी सिमरन की प्रेरणा कर याद करन की प्रेरणा करते हैं कहने ये मिलन की वारी है ते तू हुण सिमरन क्यों नहीं करता इसलिए सिमरन करन नाल ही सदा हिरदा करता पुरख विच अभेद हो जाता है। इतना समा अज का जड़ा है समाप्त हो गया बेनती करांगे प्रबंधक सज्जना नूं बई जे थोड़ा जिहा समा 10-15 मिनट का सानू होर बख्श देण ते बड़ी खुले रूप विच विचार हर रोज हो जाया करे अज दा दिन जिहड़ा ओह लंघ गया है ते 3 दिन बाकी रह गए ने गुरु रामदास पुरब जी तों लै के और हुण विसाखी है बंदी छोड़ दिवस तक यह जो विशेष समागम चलते ने दास बड़ा लंबा सफर करके कोई 20 घंटे की फ्लाइट तो बाद इस स्थान तो पहुंचा है और एक बार तो मैनू ना हो गई सी भी मैं नहीं जा सकता फिर अरदास की त्रा प्रसाद की देग तैयार करके भी हे गुरु रामदास महाराज होर तो कोई तमन्ना है नहीं है तेरे दर की हाजरी भरी जाए ते जड़े अफसर कहंदे सन भई महीना लग जाएगा वीजा लगन विच उन्होंने 30 सैकंड विच मैनू वीजा इशू कर दिया और मैं झटपट फ्लाइट लैके ते पहुंच गया। ये गुरु रामदास महाराज जी की परतख बख्शिश है मैं रहमत है हर रोज इत्थे करामातां वरतदियां पईआं ने रोगियां दे रोग ठीक होंदे ने सोगियां दे सोग ठीक होंदे ने और यही दर है जिस बारे बोल आखे गए ने जो मंगे ठाकुर अपने ते सोई सोई देवे नानक दास मुख ते जो बोले इहां उहां सच होवे बाकी विचारण कल। महाराज जी दे रब्बी हुक्मनामे दी विचार राही आप जी दे नजर करांगे। बारंबार सारयां दा हार्दिक तौर पर धन्नवाद। वध चढ़ के तुसी पहुंचना है ते हाजरियां भरनिया ने ते गुरु रामदास महाराज ने तुहाडियां झोलियां भरनी, इसलिए भुला चुकां दी खिमा निमाणे सेवकां दी झोली च जरूर पा देना ते गुरु रामदास पातशाह जी दे दरों मिलण वाली बरकतमई फतेह दी दात सारे जने अपनी अपनी झोली च पाओ जी। वाहिगुरु जी का खालसा
वाहिगुरु
वाहिगुरु जी की फतेह।
फिरत फिरत बहु तेज गवारे
मानस दे नानक कहत मिलन की दरिया सिमरत कहा नहीं। वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह। जियो पिंड सब तेरी रास
तुम मात पिता हम बारक तेरे तुमरी कृपा
को न जाने तुमरा सगल समग्री तुमरा सूत्र तुमरी गत मित तुम ही जानी बोलो जी। वाहे गुरु एक ओंकार वाहेगुरु जी की फतेह। श्री भगौती जी सहाय वार श्री भगौती जी की पातशाही दसवीं प्रथम भगौती सिमरका गुरु नानक लई ते आए फिरंगत गुरते अमरदास रामदास हुई सहाय अर्जन हर गोबिंद नाउ सिमरो श्री हर राय। श्री हर कृष्ण ते आईए जिस जिठे सब दुख जाए तेग बहादुर सिमरै घर नौन दे आवे ताए सब थाई होए सहाय। दसवें पातशाह गुरु गोबिंद सिंह साहिब जी सब थाई होए सहाय। दसां पातशाहियां दी जोत साहिब श्री गुरु ग्रंथ साहिब जी दे पाठ दीदार दा ध्यान करके बोलो जी। पंजां प्यारियां चौहां साहिबजादियां चाली मुक्तियां हथियां जपियां तपियां जिन्ना नाम जपया वंड छकिया देख चलाई तेगवाही देख के अणडिठ कीता तिना प्यारियां सच्यारियां दी कमाई दा ध्यान धरके बोलो जी। जिन्ना सिंगा सिंगणियां ने धर्म हेत सीस दिते बंद बंद कटाए खोपरियां लोहाइया चरखड़ियां ते चढ़े आरियां नाल चराए गए गुरुद्वारियां दी सेवा लई कुर्बानियां कीतियां धर्म नहीं हारिया सिखी केसां सवासा नाल निभाई तिना दी कमाई दा ध्यान धरके बोलो जी। पंजां तख्तां सरबत गुरुद्वारियां दा ध्यान धरके बोलो जी। प्रथम है सरबत खालसा जी की अरदास है जी सरबत खालसा जी को। वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु चेते आवे चेते आवन का सदका सर्ब सुख होवे जहां जहां खालसा जी साहेब तहां तहां रचियारी आयत देते फतेह ब्रद की पैठ पंथ की जीत। श्री साहिब जी सहाय खालसा जी के बोलबाले बोलो जी। सिखा नु सिखी दान केस दान रहत दान विवेक दान वेसाहा दान भरोसा दान दाना सरदान नाम दान श्री अमृत सर साहिब जी दे दर्शने इशनान चौंकियां झंडे बुंगे जुगो जुग अटल धर्म का जयकार बोलो जी। सिखां दा मन नीवा मत उची मत पत्त ते रखे आप वाहेगुरु हे काल पुरख वाहेगुरु
ਆਪਣੇ ਪੰਥ ਦੇ ਸਦਾ ਸਹਾਈ ਦਾ ਤਾਰਜੀਓ ਸ੍ਰੀ ਨਨਕਾਣਾ ਸਾਹਿਬ ਤੇ ਹੋਰ ਗੁਰਦੁਆਰਿਆਂ ਗੁਰਧਾਮਾਂ ਦੇ ਜਿਨ੍ਹਾਂ ਤੋਂ ਪੰਥ ਨੂੰ ਵਿਛੋੜਿਆ ਗਿਆ ਹੈ, ਖੁੱਲੇ ਦਰਸ਼ਨ ਦੀਦਾਰ ਸੇਵਾ ਸੰਭਾਲ ਦਾ ਦਾਨ ਪਿਆਰੇ ਖਾਲਸਾ ਜੀ ਨੂੰ ਬਖਸ਼ੋ। ਹੇ ਨਿਮਾਣਿਆਂ ਦੇ ਮਾਣ, ਨੇ ਤਾਣਿਆਂ ਦੇ ਤਾਣ, ਨਿਰੋਟਿਆਂ ਦੀ ਓਟ, ਧੰਨ ਧੰਨ ਸਾਹਿਬ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਗ੍ਰੰਥ ਸਾਹਿਬ ਜੀ ਮਹਾਰਾਜ। ਆਪ ਜੀ ਦੇ ਚਰਨ ਕਮਲਾਂ ਵਿੱਚ ਅਰਦਾਸ ਬੇਨਤੀ, ਅੰਮ੍ਰਿਤ ਵੇਲੇ ਤੋਂ ਆਪ ਜੀ ਦੀ ਪਾਵਨ ਹਜ਼ੂਰੀ ਵਿੱਚ ਸੁੰਦਰ ਦੀਵਾਨ ਸੱਜੇ ਸਨ। ਸੱਜੇ ਹੋਏ ਦੀਵਾਨਾਂ ਵਿੱਚ ਆਸਾ ਦੀਵਾਰ ਦੇ ਕੀਰਤਨ ਹੋਏ, ਉਪਰੰਤ ਸੱਚਖੰਡ ਸ੍ਰੀ ਹਰਿਮੰਦਰ ਸਾਹਿਬ ਜੀ ਤੋਂ ਆਏ ਹੋਏ ਹੁਕਮਨਾਮੇ ਦੀ ਕਥਾ ਵਿਚਾਰਾਂ ਹੋਈਆਂ ਹਨ। ਸਤਿਗੁਰੂ ਜੀ ਕੀਰਤਨ ਕਰਦਿਆਂ, ਕਥਾ ਵਿਚਾਰਾਂ ਕਰਦਿਆਂ ਅਨੇਕ ਪ੍ਰਕਾਰ ਦੀਆਂ ਭੁੱਲਾਂ ਹੋਈਆਂ ਹੋਣਗੀਆਂ, ਕਿਰਪਾ ਕਰਨੀ, ਅਣਜਾਣ ਬੱਚੇ ਸਮਝ ਕੇ ਮੁਆਫ਼ੀ ਬਖਸ਼ਣੀ, ਆਗਾਹ ਵਾਸਤੇ ਸਮੱਤ ਬਖਸ਼ਣੀ, ਪੜ੍ਹੀ ਸੁਣੀ ਗੁਰਬਾਣੀ ਦਾ ਮਹੱਤਵ ਸਮੂਹ ਸੰਗਤਾਂ ਦੇ ਹਿਰਦਿਆਂ ਚ ਵਸਾ ਕਰਕੇ ਨਿਹਾਲ ਕਰਨਾ, ਆਪਣੇ ਦਰੋਂ ਘਰੋਂ ਸਿੱਖੀ ਸਿਦਕ ਭਰੋਸਾ ਨਾਮ ਦਾਨ ਦੀ ਦਾਤ ਬਖਸ਼ਿਸ਼ ਕਰਕੇ ਨਿਹਾਲ ਕਰਨਾ, ਆਪ ਜੀ ਦੇ ਹਜ਼ੂਰ ਕੜਾਹ ਪ੍ਰਸ਼ਾਦ ਦੀ ਰੇਖ ਸੱਜ ਕੇ ਹਾਜ਼ਰ ਅਦਾਰ ਪ੍ਰਵਾਨ ਹੋਵੇ। ਪ੍ਰਵਾਨ ਹੋਇਆ ਪ੍ਰਸ਼ਾਦ ਸਮੂਹ ਸੰਗਤ ਵਿੱਚ ਵਰਤਾਉਣ ਦੀ ਆਗਿਆ ਬਖਸ਼ੋ, ਕਿਰਪਾ ਕਰੋ, ਇਲਾਹੀ ਹੁਕਮਨਾਮੇ ਬਖਸ਼ਿਸ਼ ਕਰਕੇ ਨਿਹਾਲ ਕਰੋ, ਹੁਕਮਨਾਮੇ ਤੇ ਚੱਲਣ ਦੀ ਸਮਰੱਥਾ ਬਖਸ਼ੋ। ਸੁਖ ਹੋਵੇ ਨਾਮ ਚਿੱਤ ਆਵੇ, ਨਾਨਕ ਨਾਮ ਚੜ੍ਹਦੀ ਕਲਾ ਤੇਰੇ ਭਾਣੇ ਸਰਬੱਤ ਦਾ। ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਕਾ ਖਾਲਸਾ, ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਦੋਹਰਾ ਆਗਿਆ ਭਈਆ ਕਾਲ ਕੀ ਤਬ, ਸਭ ਸਿੱਖਣ ਕੋ ਹੁਕਮ ਹੈ ਗੁਰੂ, ਗੁਰੂ ਗ੍ਰੰਥ ਜੀ ਮਾਨਿਓ ਪ੍ਰਗਟ ਗ੍ਰਾਂ ਕੀ, ਜੋ ਪ੍ਰਭ ਕੋ ਮਿਲ ਬੋ ਚਾਹੈ ਖੋਜ, ਰਾਜ ਕਰੇਗਾ ਖਾਲਸਾ ਆਕੀ, ਖੁਆਰ ਹੋਏ ਸਭ ਮਿਲੇਂਗੇ ਬੋਲੇ ਸੋ ਨਿਹਾਲ। ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਕਾ ਖਾਲਸਾ, ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਕੀ ਫਤਿਹ।
ਸਤਨਾਮ ਵਾਹਿਗੁਰੂ ਸਾਹਿਬ ਜੀ, ਵਿਸਰ ਨਾਹੀਂ ਦਾਤਾਰ ਆਪਣਾ ਨਾਮ ਦੇਹੋ, ਗੁਣ ਗਾਵਾ ਦਿਨ ਰਾਤ ਨਾਨਕ ਚਾਹੋ ਇਹੋ, ਸੁਖ ਤਲ ਗੁਰ ਸੇਵੀਐ ਅਹਮ ਸਹਜ ਸੁਭਾਈ, ਦਰਸ਼ਨ ਪਰਸਿਐ ਗੁਰੂ ਕੈ ਜਨਮ ਮਰਨ ਦੁਖ ਜਾਈ, ਹੋਵੈ ਸਿਫਤ ਕਸਮ ਦੀ ਨੂਰ ਅਰਸਹ ਗੁਰ ਸਹ ਝਟੀਐ, ਤੁਧ ਜਿਠੇ ਸੱਚੇ ਪਾਤਸ਼ਾਹ ਮਲ ਜਨਮ ਜਨਮ ਦੀ ਕੱਟੀਐ, ਸਜਣ ਸੱਚਾ ਸ਼ੀਰਸ਼ਾਹ ਗਸਾਉ, ਜਿਸ ਪਾਸ ਬੈਠਿਆ ਸੋਹੀਐ ਸਭਨਾ ਦਾ ਵਿਸਾਉ। ਸਤਨਾਮ ਵਾਹਿਗੁਰੂ ਸਾਹਿਬ ਜੀ, ਸੁਰਖ ਮਹਲਾ ਨਾਵਾਂ, ਮਨ ਕੀ ਮਨ ਹੀ ਮਾਹਿਰ ਨਾ ਹਰ ਭਜੇ ਨਾ ਤੀਰਥ ਸੇ, ਚੋਟੀ ਕਾਲ ਗਹੇ ਮਨ ਨਾਨਕੀ ਮਨ ਹੀ ਮਾਹਿਰ ਨਾ ਹਰ ਭਜੇ ਨਾ ਤੀਰਥ ਸੇ ਕੋਟੀ ਕਾਲ ਗਹੇ ਰਹਾਉ ਦਾਰਾ ਮੀਤ ਪੂਤ ਰਥ ਸੰਪਤ ਧਨ ਪੂਰਨ ਸਭ ਮਹੇ ਅਵਰ ਸਗਲ ਮਿਥਿਆ ਏ ਜਾਨੋ ਭਜਨ ਰਾਮ ਕੋ ਸਹੇ ਫਿਰਤ ਫਿਰਤ ਬਹੁਤ ਜੁਗਾਰੇ ਮਾਨਸ ਦੇ ਲਹੇ ਨਾਨਕ ਚਾਹਤ ਮਿਲਣ ਕੀ ਦਰੀਆ ਇਮਰਤ ਕਹਾ ਨਹੀਂ ਫਿਰਤ ਫਿਰਤ ਬਹੁਤ ਜੁਗਾਰੇ ਮਾਨਸ ਦੇ ਲਈ ਨਾਨਕ ਚਾਹਤ ਮਿਲਣ ਕੀ ਦਰੀਆ ਸਿਮਰਤ ਕਹਾ ਨਹੀਂ ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਕਾ ਖਾਲਸਾ ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਕੀ ਫਤਿਹ ਇੱਕ ਓਅੰਕਾਰ ਸਤਨਾਮ ਕਰਤਾ ਪੁਰਖ ਨਿਰਭਉ ਨਿਰਵੈਰ ਅਕਾਲ ਮੂਰਤ ਹਜੂਨੀ ਸਭੰ ਗੁਰ ਪ੍ਰਸਾਦ ਇੱਕ ਓਅੰਕਾਰ ਸਤਨਾਮ ਕਰਤਾ ਪੁਰਖ ਨਿਰਭਉ ਨਿਰਵੈਰ ਅਕਾਲ ਮੂਰਤ ਅਜੂਨੀ ਸਭੰ ਗੁਰ ਪ੍ਰਸਾਦ ਇੱਕ ਓਅੰਕਾਰ ਸਤਨਾਮ ਕਰਤਾ ਪੁਰਖ ਨਿਰਭਉ ਨਿਰਵੈਰ ਅਕਾਲ ਮੂਰਤ ਅਜੂਨੀ ਸਭੰ ਗੁਰ ਪ੍ਰਸਾਦ ਇੱਕ ਓਅੰਕਾਰ ਸਤਨਾਮ ਕਰਤਾ ਪੁਰਖ ਨਿਰਭਉ ਨਿਰਵੈਰ ਅਕਾਲ ਮੂਰਤ ਅਜੂਨੀ ਸਭੰ ਗੁਰ ਪ੍ਰਸਾਦ ਇੱਕ ਓਅੰਕਾਰ ਸਤਨਾਮ ਕਰਤਾ ਪੁਰਖ ਨਿਰਭਉ ਨਿਰਵੈਰ ਅਕਾਲ ਮੂਰਤ ਅਜੂਨੀ ਸਭੰ ਗੁਰ ਪ੍ਰਸਾਦ ਵਾਹਿਗੁਰੂ 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 ਜੀ ਕਾ ਖਾਲਸਾ ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਕੀ ਫਤਿਹ ਸਤਨਾਮ ਵਾਹਿਗੁਰੂ 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 ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਕਾ ਖਾਲਸਾ ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਕੀ ਫਤਿਹ।